ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
ವಿಜಿ ಡೆಲ್ಲಿ ಶುಗರ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಅಪ್ಡೇಟ್ ಗುರುವಾರ 21 ನವೆಂಬರ್ 2019. ಡೊಮೆಸ್ಟಿಕ್ ಮಾರ್ಕೆಟ್ आज देशभरात साखरेची मागणी कमी राहिली. महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3,050 रुपये ते 3,100 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3,150 रुपये ते 3,200 रुपये राहिला. दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3,210 रुपये ते 3,250 रुपये होता. उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3,320 रुपये ते 3,415 रुपये होता. गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3,140 रुपये ते 3,160 रुपये होता, तर M30चा व्यापार 3,230 रुपये ते 3,290 रुपये राहिला. कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3,520 रुपये ते 3,560 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3,250 रुपये ते 3,350 रुपये होता, तर M30चा व्यापार 3,300 रुपये ते 3,325 रुपये राहिला. कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट सीझन 2018-19 तयार व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 20,100 रुपये ते 20,300 रुपये आहे. एक्सपॅक्ट्रीनुसार December 2019-20 हंगामाच्या पीक वितरित करण्याची मागणी 20,700 रुपये ते 20,800 रुपये आहे. तथापि सध्या बाजारात कोणताही विक्रेता नाही. सीझन 2019-20 हंगामात कच्च्या साखरेचा एक्सपॅक्ट्री दर 20,000 रुपये ते 20,200 रुपये पर्यंत आहे. भारतीय पांढऱ्या साखरेचा FOB संकेत $3,026 ते $3,028 पर्यंत आहेत. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $336 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $12.66 होते. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.79 झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 4.19 झाला. क्रूड फ्युचर्स 4,091 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $56.88 होते. इक्विटी BSE सेन्सेक्स 76.47 वर येऊन 40,575.17 बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 30.70 वर येऊन 11,967.40 बंद झाला.